जय जय माधवम कृष्णम सच्चिदानंद गोविंदम जय जय माधवम कृष्णम सच्चिदानंद गोविंदम जय जय माधवम कृष्णम सच्चिदानंद गोविंदम जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम् जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम् जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम् जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम् जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम् जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम् जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम् जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम् जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम् भगवान श्री कृष्णांच्या जीवनातला अतिशय महत्त्वाचा आणि अनेक संतांच्या तत्ववेत्यांच्या दृष्टीने देखील मध्यवर्ती असा प्रसंग म्हणजे रासलीलेचा प्रसंग. भगवंतांच्या ज्या बाकीच्या सगळ्या लीला आहेत त्या लीला ऐकताना एका अद्भुत विलक्षण अशा परमात्मा म्हणून ज्यांनी जन्म घेतलेला आहे अशा पुरुषाच्या लीला आपण ऐकतो आहोत याचं भान ऐकताना कायम राहतं. आणि हे भान कायम राहत असल्यामुळं गोवर्धन पर्वत उचलला, यमुना नदी दुभंगली आणि वाट वसुदेवांना मिळाली. पुतना मावशीचा अगदी तान्ह बाळ असताना देखील दूध पिऊन पुतना मावशीचे प्राण त्या योगाने भगवंतांनी प्यायले. या सगळ्या गोष्टी ऐकत असताना आपण श्रद्धेनी आणि भावानी ऐकतो आणि आपल्याला याच्यातली अतर्क्यता जी आहे ती अतर्क्यता देखील बाजूला सारून अद्भुतता देखील बाजूला सारून हे घडलं असणार आणि जे घडलेलं आहे ते अतिशय पवित्र आहे, भगवंतांचं लीलाचरित्र आहे अशा भावाने ऐकायला आपल्या सगळ्यांना जमतं. भगवंतांचा जन्म, त्यांचं शौर्य, त्यांच्या बाललीला, ब्रह्मदेव इंद्र यांचा गर्वहरण, या सर्व गोष्टींकडे आपण ज्या भावानी प्रेमानी श्रद्धेनी असे बघतो त्याच भावानी प्रेमानी श्रद्धेनी रासलीलेकडे आपल्याला पाहायला जमत नाही, कठीण जातं, रासलीला देखील अद्भुतच गोष्ट आहे, तितकीच अद्भुत गोष्ट आहे, बाकीच्या अद्भुत आहेत तशाच. पण ऐकणाऱ्याच्या मनामध्ये एरवी भगवंतांच्या जीवनामध्ये जर पाहिलं तर ऐकणाऱ्याच्या शक्तीच्या पलीकडच्या गोष्टी आपण ऐकतो आहोत असं समजत असतं. तर कामजीवन ही एक अशी वस्तू आहे की जी सर्वांच्या अनुभूतीची अनुभवाची असल्यामुळं आणि त्याला नीतीच्या व्यवहाराच्या चौकटीमध्ये ती समाजामध्ये प्रचलित असल्यामुळं भगवंतांच्या या लीलेबद्दल स्पष्ट बोलणं, स्पष्ट सांगणं, जे घडलं तसं ऐकणं ही गोष्ट देखील कठीण होऊन जाते समाजामध्ये. भगवान शुकाचार्यांनी जे विषयो जिनोनी जन्मले ते विषय वानिता जहाले भाट जयांचे असं ज्ञानेश्वर महाराजांनी शुकाचार्यांचं वर्णन केलेलं आहे. त्यांनी रंगवलेली अशी ही रासलीला आहे, त्यांनी ज्याचं वर्णन निसंकोचपणाने केलं अशी ही रासलीला आहे. या रासलीलेकडे भगवंतांनी अत्यंत असाधारण अशा शक्तीनी भगवंतत्व कायम राखून आणि इतर अनेक गोष्टींसारखा, म्हणजे त्यांनी ज्यांचे वध केले त्यांचे उद्धार झाले अशा भावनेने जसं आपण पाहायला शिकतो तसं या रासलीलेकडे देखील जर पाहता आलं तर कलुषित नसलेल्या अशा मनानी शुद्ध भावानी आपल्याला ही लीला ऐकायला जमते. त्यामुळं हे श्रवण करत असताना तुमच्याकडून भागवतकारांची देखील तशीच अपेक्षा आहे आणि माझी देखील भागवतकारांसारखीच तुमच्याबाबत अपेक्षा आहे. आतापर्यंत आपण पाहिलं की भगवंतांनी आपली मुरली वाजवायला सुरुवात केली आणि दिलेल्या आश्वासनाप्रमाणे गोपींना शरद ऋतूमध्ये येणाऱ्या पौर्णिमेच्या वेळेला मी आपल्याबरोबर क्रीडा करेन हे वचन पूर्ण करण्यासाठी म्हणून गोपींना बोलवायला सुरुवात केली मुरलीच्या सहाय्याने. त्या आल्या, आपले आपले कामधंदे सोडून त्या आल्या आणि भगवंतांबरोबर अतिशय प्रेमानी क्रीडा करू लागल्या, विहार करू लागल्या आणि असं करता करता त्यांना आपल्या भाग्याबद्दल गर्व अभिमान निर्माण झाला. आणि त्यांना अशा प्रकारचा गर्व अथवा अभिमान अथवा अहंकार निर्माण झाला हे जाणून त्यांचा तो गर्व नाहीसा करण्यासाठी भगवंत अंतर्धान पावले. भगवंत अचानक अंतर्धान पावले तेव्हा या सगळ्या ब्रज युवती दुःखातिशयानी व्याकुळ झाल्या. सर्वजणी एकत्रित येऊन उच्च स्वरामध्ये भगवंतांच्या गुणांचं गायन करायला लागल्या. वेड्यासारख्या एका वनातून दुसऱ्या वनात त्यांना शोधू लागल्या. अक्षरशः वृक्ष वेलींना वनस्पतींना देखील भगवंतांचा ठाव ठिकाणा विचारायला लागल्या. संतांनी त्याचं मोठं उत्कट असं वर्णन केलेलं आहे आणि मागच्या वेळेला आपण या कथेपर्यंत आलेलो होतो. मी असं म्हणालेलो होतो की जो गोपींच्या हृदयामध्ये विरहामुळं जी प्रेमाची भावना आणि विरहानी एक प्रकारचा दंश निर्माण झाला भगवंतांच्या ओढीबद्दल, तर तो कायम ठेवून पुढच्या वेळेची कथा आपण ऐकूया. गोपी श्रीकृष्णांना शोधत फिरत असताना व्याकुळ होत होत्या आणि त्या एकूण भगवनमय अशा झाल्या, भगवंतांचं चिंतन करत आणि भगवंतांच्या निरनिराळ्या लीलांचं स्वतः अनुकरण करू लागल्या। भागवतकार म्हणतात की एक पुतना झाली तर दुसरी श्रीकृष्णहून तिचं स्तन पिऊ लागली, कुणी छकडा झाली तर कुणी बाळकृष्णहून रडत त्या छकड्याला पायाची ठोकर मारून उलटून टाकायला लागली, कोणी गोपी बाळकृष्ण झाली तर कोणी तृणावर्त दैत्याचं रूप धारण करून त्याला घेऊन गेली। जसे श्रीकृष्ण बासरी वाजवून लांब गेलेल्या गायींना बोलावीत तशी त्यांच्याप्रमाणे एक गोपी वेणू वाजवून खेळू लागली आणि बाकीच्या सगळ्या वाहवा वाहवा असं म्हणत तिची प्रशंसा करायला लागल्या। भगवंतांचं जे लीला चरित्र आतापर्यंत गोपींनी पाहिलेलं होतं आणि ते तटस्थपणाने केवळ पाहिलेलं होतं, गोप त्यांच्यामध्ये स्वाभाविकच मित्र असल्यामुळे सहभागी झालेले होते, त्यांच्याबरोबर खेळत होते, ही जी दबलेली भावना गोपींच्या ठिकाणी होती भगवंतांच्या बरोबर राहण्याची त्यांच्याबरोबर खेळण्याची, या भावनेतून त्यांच्याविषयी त्यांना प्रेम निर्माण झालेलं होतं आणि या ज्या ठसलेल्या गोष्टी कथा लीला त्यांच्या अंतःकरणामध्ये होत्या त्या लीला त्या प्रगट करायला लागल्या। अशा प्रकारे खेळ खेळत गोपी वृंदावनातील म्हणजे भगवंतांच्या लीलांचे खेळ खेळत झाड वेली वृक्ष इत्यादींना श्रीकृष्णांचा ठाव ठिकाणा विचारत विचारत जाऊ लागल्या आणि त्यांना मोठ्या भाग्याने एका ठिकाणी भगवंतांच्या चरणांचे ठसे मिळाले तेव्हा त्या खूप आनंदित झाल्या। त्या एकमेकांना म्हणायला लागल्या की हे चरणांचे ठसे निश्चितच महात्मा नंदनंदनांचे आहेत, कारण या ठशांमध्ये देखील ध्वज कमळ वज्र अंकुश जव इत्यादी चिन्ह स्पष्ट दिसत आहेत। त्या पावलांच्या ठशांचा मागोवा घेत गोपी पुढे पुढे जाऊ लागल्या तेव्हा त्यांना असं आढळलं की भगवान श्रीकृष्णांच्या बरोबर दुसऱ्या कोणा युवतीची देखील चरण चिन्ह आहेत आणि ती जशी दिसली तसं त्या व्याकुळ झाल्या, म्हणायला लागल्या की कोणत्या स्त्रीची ही चरण चिन्ह असावीत की जिच्या खांद्यावर हात ठेवून नंदकुमारांबरोबर ही गेली असावी। आणि मग गोपींची खात्री पटली की सर्व शक्तिमान भगवान श्रीकृष्णांचीही खात्रीने राधिका असली पाहिजे। अनन्य होऊन आराधना करणारी ती आराधिका, आराधना करते म्हणून आराधिका आणि आ नाहीसाहून ती राधिका या नावाने प्रसिद्ध झाली। सगळेच तिला आराधिका म्हणत असत, तिचं नाव कदाचित तिच्या उत्कट अशा प्रेमामुळे भगवंतांवर असलेल्या सगळ्यांनी मिळून आराधिका ठेवलं असावं आणि त्याचं राधिका झालं असावं, एखाद्या वेळेला तिचं नाव दुसरंही काही असू शकतं। प्रत्येक गोपी तळमळत होती, प्रत्येक गोपीला भगवान श्रीकृष्णांचे वेध लागलेले होते। असं म्हणतात की या सगळ्या गोपींची तळमळ एकत्र केली तर राधा या नावाचा भाव समजतो, एरवी तो भाव समजणं फार कठीण आहे. अशा गोपी गवळणी देखील शुकाचार्य असं म्हणतात की युगायुगामध्ये होत असतात. युगायुगामध्ये होत असणाऱ्या अशा अनेक गोपी आणि गवळणी यांच्या एकत्रित भावाला कदाचित आराधिका राधिका असं म्हणत असतील, पण या राधेच्या ठिकाणी हे भाव सर्व गोपींचे भाव एकत्रित दिसत असत. जी ही एकटीच एकांतात जाऊन श्रीकृष्णांचं अधरामृत पान करत आहे, त्या गोपीची ही पावलं तर आमच्या मनाला फार पीडा देत आहेत असं बाकीच्या गोपी म्हणायला लागल्या. आणि मग त्या शोधायला लागल्या, पावलं शोधायला लागल्या, तेव्हा त्यांना कुठं त्या राधेच्या पाऊल खुणास दिसेनात. तेव्हा त्या म्हणायला लागल्या की कदाचित प्रियानी प्रियेच्या सुकुमार तव्यांना गवताची टोकं टोचू नयेत म्हणून आपल्या खांद्यावर घेतलंय की काय. त्या म्हणायला लागल्या की पहा, येथे श्रीकृष्णांची पावलं ओझ्यामुळे अधिक खोल रुतलेली दिसतात. पहा, इथे फुलं तोडता यावीत म्हणून टाचा वर करून फुलं तोडल्यामुळं श्रीकृष्णांचे पाय पूर्ण उमटलेले देखील नाहीत, अंदाज करत होत्या. आणि मग म्हणायला लागलं की ती फुलं राधेच्या वेणीत गुंफण्यासाठी ते या ठिकाणी नक्कीच खाली बसले असावेत. भगवान श्रीकृष्ण स्वतः आत्माराम असून अखंड स्वतःमध्येच रंगलेले असतात, तरी सुद्धा त्यांनी कामी जनांची दीनता आणि स्त्रियांची पुरुषांना वश करण्याची वृत्ती दाखवण्यासाठी या गोपीबरोबर एकांतामध्ये क्रीडा करण्याची लीला केली असावी असं या गोपी म्हणायला लागल्या. आत्म्यामध्येच रममान झालेले म्हणून श्रीकृष्णांचं वर्णन आत्माराम असं केलेलं आहे. तर जो कामी असतो तो कामातच रमणारा असतो आणि म्हणून तो सर्वांच्या दृष्टीला दीनवाणा असा दिसतो. स्त्रियांची जी पुरुषांना वश करण्याची वृत्ती असते ही खरं म्हणजे त्या स्वतःच कामाने इतक्या पीडित झालेल्या असतात की त्या पोटी त्यांना पुरुषांना वश करून घ्यावं असं वाटत राहतं. त्यामुळे त्यांची ही वृत्ती कामाने पीडित झालेली भगवंतांना कदाचित दाखवायची असावी. श्रीकृष्णांनी आत्मारामाच्या अखंड बोधात राहून कामक्रीडेतलं हे पुरुष आणि स्त्री यांच्यामध्ये असणारं व्यंग दाखवलं. पण लक्षात घेतलं पाहिजे की गोपींना त्यांनी आत्म्यामध्ये रमू शकतील असं देखील बनवलं, आत्मक्रीड देखील केलं. बेभानहून गोपी वनात भटकू लागल्या आणि इकडे श्रीकृष्ण दुसऱ्या गोपींना वनात सोडून ज्या गोपीला एकांतात घेऊन बसले होते त्या गोपीला असं वाटलं, ज्याचं वर्णन भागवतकारांनी आराधिका राधिका असं केलेलं आहे, की ज्या अर्थी भगवंतांनी बाकी सर्वांना सोडून मलाच सहवास दिला त्यार्थी आपण सर्व गोपींमध्ये श्रेष्ठ आहोत. आणि म्हणून ज्या गोपी श्रीकृष्णांची इच्छा करतात त्यांना सोडून ते माझे प्रिय श्री कृष्ण माझ्याबरोबर राहिले, कारण मी सर्व गोपींमध्ये श्रेष्ठ आहे. ती गोपी गर्विष्ठपणाने श्रीकृष्णांना म्हणाली की प्रियतमा, माझ्याच्यानी आता आणखी चालवत नाही, तुम्हाला जिथं जायचं असेल तिथं मला तुम्ही उचलून घ्या. असं म्हटल्यावर भगवंत म्हणाले की ठीक आहे, तू माझ्या खांद्यावर बस. आणि एकदम भगवंत दिसेनासे झाले, अंतर्धान पावले. तेव्हा मात्र ही गोपी पश्चाताप करायला लागली, मला अहंकार झाला, न कळत अहंकार झाला, आणि बघता बघता भगवंत माझ्या जवळून नाहीसे झाले. भगवंतांच्या जाण्याचा मार्ग शोधत गोपी तिथे येऊन पोचल्या तर त्यांना असं दिसलं की श्रीकृष्णांच्या वियोगाने त्यांची ही सखी दुःखाने बेशुद्ध होऊन गेली आहे. श्रीकृष्णांकडून जो मान प्राप्त झालेला होता तो तिने बाकीच्या गोपींना सांगितला आणि आपल्याच गर्वामुळे आपला अवमान झाल्याचंही सांगितलं. गोपींना ते सर्व ऐकून खूप आश्चर्य वाटलं. नंतर वनामध्ये जिथपर्यंत चंद्राचं चांदणं पडलं होतं तिथपर्यंत गोपी श्रीकृष्णांना शोधत गेल्या, पण पुढे अंधार झाला असं पाहून त्या परत फिरल्या. त्याचं अतिशय सुंदर वर्णन, रात्र काळी घागर काळी असं नाथांनी केलेलं आहे, आपण आता ऐकूया.
रात्र काळी घागर काळी, रात्र काळी घागर काळी, यमुना जळेली काळी ओ माय, बुंथ काळी बिलवर काळी, बुंथ काळी बिलवर काळी, गळामोती एकावळी काळी ओ माय, गळामोती एकावळी काळी ओ माय. रात्र काळी घागर काळी, यमुना जळेही काळी ओ माय, बुंथ काळी बिलवर काळी, बुंथ काळी बिलवर काळी, गळामोती एकावळी काळी ओ माय, गळामोती एकावळी काळी ओ माय. मी काळी काजोळी काळी, मी काळी काजोळी काळी, कास काचिली गे काळी ओ माय, कास काचिली गे काळी ओ माय, बुंथ काळी बिलवर काळी, बुंथ काळी बिलवर काळी, गळामोती एकावळी काळी ओ माय, गळामोती एकावळी काळी ओ माय. एकली पाणी नव जाय साजणी, नव जाय साजणी, नव जाय साजणी, एकली पाणी नव जाय साजणी, नव जाय साजणी, नव जाय साजणी, सवे पाठवा मूर्ती सावळी, सवे पाठवा मूर्ती सावळी, मूर्ती सावळी ओ माय, बुंथ काळी बिलवर काळी, बुंथ काळी बिलवर काळी, गळामोती एकावळी काळी ओ माय, गळामोती एकावळी काळी ओ माय. विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी, विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी, कृष्णमूर्ती बहु काळी ओ माय, कृष्णमूर्ती बहु काळी ओ माय, बुंथ गुंथताळी बिलवर काळी गुंथताळी बिलवर काळी गळा मोती एका वळी काळी वो माय गळा मोती एका वळी काळी वो माय रात्र काळी घागर काळी यमुना जळेही काळी वो माय गुंथ काळी बिलवर काळी गुंथ काळी बिलवर काळी गळा मोती एका वळी काळी वो माय गळा मोती एका वळी काळी वो माय गळा मोती एका वळी काळी वो माय गळा मोती एका वळी काळी वो माय.
गोपींचं मन श्रीकृष्णमय होऊन गेलेलं होतं. त्या श्रीकृष्णांच्या विषयीच कथा बोलत होत्या. त्यांच्या हालचाली केवळ श्रीकृष्णांसाठी होत्या, किंबहुना त्या कृष्णमयच झालेल्या होत्या. त्यांच्या गुणांचं गायन करणाऱ्या त्यांना आपल्या घरांची इतकेच नव्हे तर शरीराची देखील आठवण राहिलेली नव्हती. श्रीकृष्णाच्याच चिंतनात बुडून गेलेल्या गोपी यमुनेच्या वाळवंटात परत आल्या आणि त्यांच्या येण्याची वाट पाहत सर्व मिळून श्रीकृष्णांच्याच गुणांचं गायन देखील करू लागल्या. गोपींचा अहंकार विरहाच्या तळमळीमुळे पार विरघळून गेला. त्या शोध घेत घेत फिरत होत्या तोपर्यंत भगवान काही भेटले नाहीत. मात्र नंतर एका ठिकाणी चिंतन गायन करू लागल्या आणि मग मात्र भगवान त्यांना भेटले. जणू एका जागी बसणाऱ्यालाच ते भेटतात. असं भगवंतांनी सूचित केलं. गोपी अतिशय सुंदर असं गोपीगीत गाऊ लागल्या की तुमच्या जन्मामुळे व्रजाचा महिमा अधिक वाढलेला आहे. ज्यांनी तुमच्यासाठीच आपले प्राण धारण केलेले आहेत त्या गोपी खर तर तुम्हाला दशदिशांमध्ये शोधत आहेत. हे प्रेमपूर्ण हृदयाचे स्वामी, आम्ही वेतन न घेणाऱ्या तुमच्या दासी आहोत. गोपी म्हणायला लागले की यशोदा भोळी आहे, तू मात्र निष्ठुर निघालास. तू मन चोरतोस आणि वर दूर देखील करतोस. तू चोर आहेसच पण तुझे डोळे देखील चोर आहेत. तू आमची चोरी करावीस म्हणून आम्ही तुला बोलवत आहोत. शरद कालातल्या जलाशयामधील सुंदर अशा कमळांच्या गाभ्यातील सौंदर्याला देखील तुच्छ ठरवणाऱ्या तुझ्या नेत्रांनी तू आम्हाला घायाळ केलेला आहेस. तुम्ही केवळ यशोदानंदनच नाही तर सर्व प्राण्यांच्या अंतरात राहणारे त्यांचे साक्षी आहात. हे यदुवंश शिरोमणे, जे लोक जन्म मृत्यूरूप संसाराच्या चक्राला भिवून तुमच्या चरणांना शरण येतात त्यांना निर्भय करणारे, सर्वांच्या अभिलाषा पूर्ण करणारे आणि लक्ष्मीचे पाणी ग्रहण करणारे आपले करकमल हे नाथ आमच्या मस्तकावर ठेवा. आपले सुंदर मुखकमळ आम्हा अबलांना दाखवा.
आनंदमय भगवान, हे प्रेममय भगवान. आनंदमय भगवान, हे प्रेममय भगवान. ओ भगवान मेरे भग भगवान. रे भगवान, ओ भगवान मेरे भगवान, आनंदमय भगवान, हे प्रेममय भगवान, हे करुणानिधे प्रभु मेघ श्याम, हे करुणानिधे प्रभु मेघ श्याम, कृपानिधे दिनों के प्राण, कृपानिधे दिनों के प्राण, आओ प्रभु मुझे चरण लगा लो, आओ प्रभु मुझे चरण लगा लो, कृपा करो भगवान मेरी रक्षा करो भगवान, आनंदमय भगवान, हे प्रेममय भगवान, आनंदमय भगवान, हे प्रेममय भगवान।
गोपी म्हणू लागल्या की तुमचं प्रेमपूर्ण हास्य आणि कटाक्ष तसंच तुमच्या लीलांचं ध्यान हे सुद्धा मंगलदायक आहे। तुम्ही एकांतात ज्या हृदयस्पर्शी प्रेमाच्या गोष्टी केल्या त्या आठवून हे कपट नाटक सूत्रधारा आमच्या मनाची कालवा कालव होते आहे। तुम्ही वनातून घरी येता तेव्हा तुमच्या मुखावर काळे कुरळे केस रुळत असतात, जणू भ्रमरयुक्त कमळच, शिवाय गायींच्या खुरांनी उडालेली दाट धूळ ही त्यावर पडलेली असते। तुम्ही आपलं ते सौंदर्य आम्हाला दाखवून आमच्या मनात वारंवार प्रेम उत्पन्न करत असता। तुमचे चरण कमल शरणागत भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे आहेत। स्वतः लक्ष्मी त्यांची सेवा करते। आपले ते परम कल्याण स्वरूप चरण कमल आम्हाला आपण दाखवा, आमच्या हृदयाची व्यथा शांत करा। गोपी अळवून अळवून भगवंतांना हका मारू लागल्या।
श्रीधरा माधवा अच्युता अनंता, श्रीधरा माधवा देवा अधिदेवा, पांडुरंगा देवा अधिदेवा, पांडुरंगा कृष्ण विष्णु हरि गोविंदा वामना, कृष्ण विष्णु हरि गोविंदा वामना, तुची नारायणा तुची नारायणा, नाम धारी देवा अधिदेवा, पांडुरंगा देवा अधिदेवा, पांडुरंगा मुकुंदा मुरारी प्रद्युम्ना केशवा, मुकुंदा मुरारी प्रद्युम्ना केशवा नाम सदाशिवा नाम सदाशिवा शांतरूपा देवा अधिदेवा पांडुरंगा देवा अधिदेवा पांडुरंगा रूपातीत हरी दाखवी सगुण रूपातीत हरी दाखवी सगुण निरंतर ध्यान निरंतर ध्यान करी नामा देवा अधिदेवा पांडुरंगा देवा अधिदेवा पांडुरंगा देवा आ देवा देवा अधिदेवा पांडुरंगा 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 निराशा परानाथ तशी निळी सावळी रात तशी निळी सावळी रात निराशा परानाथ कोडे पडते तुला शोधिता कोडे पडते तुला शोधिता कृष्ण अंधारा निराशा परानाथ तशी निळी सावळी रात तशी निळी सावळी रात तुडवुनी वन धुंधुनी नंदनावन तुडवुनी वन धुंधुनी नंदनावन शोधुनी झाले अवघे त्रिभुवन शोधुनी झाले अवघे त्रिभुवन एकना उरले गोपीचे घर हाके जाव कक्षा निराशा परानाथ तशी निळी सावळी रात तशी निळी सावळी रात निळा सावळानाथ नीलजळी यमुनेच्या काठी उडी सोडिली मी देहाजी नीलजळी यमुनेच्या काठी उडी सोडिली मी देहाजी गवसलासना परी तू काना गवसलासना परी तू काना लाटांच्या रासात निराशा परानाथ निराशा परानाथ तशी ही निळी सावळी रात कोडे पडते तुला शोधिता कृष्णा अंधारात निळा सावळा नाद।
गोपी म्हणू लागल्या की तुमचे अधरामृत प्रेम वाढवणारे असून सगळा शोक नाहीसा करणारे आहेत। तुमची गाणारी ही बासरी चांगल्या तऱ्हेने तुमच्या अधरामृताचा आस्वाद घेते, पण ज्यांनी एक वेळ त्याचं पान केलं त्यांना पुन्हा प्रापंचिक विषयाची आठवण देखील होत नाही। एकांतात तुम्ही मिलनाची आकांक्षा प्रेमभाव जागृत करणाऱ्या गोष्टी बोलत होतात, थट्टा मस्करी करत प्रेमपूर्ण दृष्टीने आमच्याकडे पाहत होतात। आम्ही देखील लक्ष्मीचं निवासस्थान असणारं तुमचं विशाल वक्षस्थळ पाहत होतो, तेव्हापासून आपल्या भेटीची लालसा वाढत चालली असून आमचं मन आपल्याच विचारांनी मोहित झालेलं आहे। हे प्रियतमा, तुमचे कमळापेक्षा देखील कोमल सुंदर असे चरण रात्रीच्या वेळेला तुम्ही घनदाट जंगलामध्ये भटकत आहात, काटे दगड यांनी त्यांना पीडा होत नाही का? आम्हाला तर नुसत्या त्या कल्पनेने चक्कर येऊ लागली आहे, कारण आमचं जीवन तुम्ही आहात। हे जे गोपींनी भाव व्यक्त केलेले आहेत, हे भाव सर्व संतांनी आपल्या विरहिणींमध्ये गवळणींमध्ये यथार्थपणे प्रगट केलेले आहेत। ज्ञानेश्वर महाराजांसारख्या सगळ्या संतांचे भाव या गवळणींप्रमाणे आढळतात। गवळणींच्या या भावाकडे पुरुष स्त्री भाव सोडून पाहायला लागतं, कारण ते एका भक्ताचे भगवंताविषयी असणारे भाव तळमळीने पाहणाऱ्याला ते समजतात। एक प्रकारे स्त्रियांना सहज असणारा असा हा प्रकृतीजन्य भाव आहे, पण हा भाव स्त्री आणि पुरुष अशा सगळ्या भक्तांमध्ये आढळून येतो। भक्तीचा माधुर्य भाव तर संतांच्या वर्णनात आहेच, तोच याचा विशेष देखील आहे। पुरुषांमध्ये हा दिसला तरी स्त्रियांमध्ये पाहायला मात्र जड जातो। पुरुष संतांनी लिहिलेल्या विरहिण्या आणि स्त्री संतांनी लिहिलेल्या विरहिण्या, याचं कारण नैतिकतेच्या कल्पना या भक्तीची वाट वारंवार अडवत राहतात। शुकाचार्य म्हणतात की परीक्षिता अशा प्रकारे विलाप करणाऱ्या गोपी श्रीकृष्णांच्या दर्शनाच्या लालसेने मोठमोठ्यांदा नंतर रडायला लागल्या। त्याच वेळेला त्यांच्या मध्यभागी भगवान श्रीकृष्ण प्रगट झाले। त्यांचे मुख कमल स्मितहास्याने खुललेले होते, गळ्यात वनमाला होती, पीतांबर धारण केलेला होता। त्यांचं हे रूप कामदेवाला देखील मोहवणार होत। आपला प्रियतम आल्याचं पाहून गोपींचे डोळे देखील प्रेमाने आणि आनंदाने प्रफुल्लित झाले। जशी अचेतन शरीरांमध्ये प्राणांचा संचार होताच ती शरीर उठावी, त्याप्रमाणे गोपी एकदम उठून उभ्या राहिल्या। कोणी आनंदाने श्रीकृष्णांचा हात आपल्या दोन्ही हातांमध्ये धरला, तर एकीने त्यांचा चंदन चर्चित असा बाहू आपल्या खांद्यावर धरला. कोणी भगवंतांनी खाल्लेला विडा आपल्या हातात घेतला तर एक गोपी एक प्रकारे प्रणय कोप होऊन क्रुद्ध होऊन भुवया उंचावून भगवंतांकडे पाहायला लागली. तर एक गोपी डोळ्यांच्या पापण्या न मिटता त्यांच्या मुखकमलातील मकरंद पिऊ लागली. ज्याप्रमाणे संत पुरुष भगवंतांच्या चरणांच्या दर्शनाने कधीही तृप्त होत नाहीत तशी गोपींची स्थिती झाली. त्या भगवंतांच्या दर्शनाने तृप्त होत नव्हत्या. कोणी एक गोपी डोळ्यातून भगवंतांना हृदयात घेऊन गेली, तिने डोळे बंद केले, मनोमन भगवंतांना आलिंगन दिल्यानं तिचं शरीर पुलकित झालं. एखाद्या योग्याप्रमाणे ती परमानंदामध्ये निमग्न होऊन गेली आणि नंतर भगवंतांनी त्या व्रजसुंदरींना आपल्या बरोबर घेऊन यमुनेच्या वाळवंटामध्ये प्रवेश केला. शरद पौर्णिमेच्या चांदण्यामुळे रात्रीच्या अंधाराचा तिथं पत्ताच नव्हता. सगळीकडे मांगल्य पसरलेलं. यमुना नदीने स्वतः आपल्या लाटांच्या हातांनी कोमळ वाळू सर्वत्र पसरलेली होती. श्रीकृष्णांच्या दर्शनाच्या आनंदाने गोपींच्या हृदयातील सगळी व्यथा नाहीशी होऊन त्यांचं मनोरथ पूर्ण झालं. भगवान गोपींच्या ओढ्यांवर बसले. गोपींनी आपलं सलज्ज पाहणं स्मितहास्य विलासपूर्ण कटाक्ष यांनी भगवंतांचा सन्मान केला. नंतर मात्र त्या काहीशा रागवून म्हणाल्या की हे श्रीकृष्णा, काही लोक प्रेम करणाऱ्यांवरच प्रेम करतात, काही लोक प्रेम न करणाऱ्यांवर देखील प्रेम करतात, पण काही जण तर या दोघांवरही प्रेम करत नाहीत. या प्रेमाच्या तऱ्हेबद्दल आम्हाला काही समजावून सांगा. भगवंत म्हणाले की सख्यांनो, जे प्रेम करणाऱ्यांवर प्रेम करतात त्यांचा सर्व उद्योग केवळ स्वार्थासाठी असतो. हे सुंदरी मुन, जे प्रेम न करणाऱ्यांवरही प्रेम करतात, जसे स्वभावत करुणाशील असलेले सज्जन किंवा माता पिता त्यांच्या मनात दुसऱ्यांचं हित व्हावं एवढीच इच्छा असते आणि त्यांच्या व्यवहारामध्ये खरा धर्म असतो, काही लोक प्रेम करणाऱ्यांवरही प्रेम करत नाहीत, मग प्रेम न करणाऱ्यांवर कुठून प्रेम करतील. पण भगवंत म्हणतात की असे लोक चार प्रकारचे असतात. एक म्हणजे जे आपल्या स्वरूपातच रममाण झालेले असतात. आपल्या स्वरूपामध्ये रममाण झाल्यामुळं त्यांना दुसरा कोणी माहीतच नसतो. सर्वत्र अद्वैत भाव तर असतोच असतो, पण स्वरूपातून दृष्टी उचलून जगताकडे ते पुरत्या दृष्टीने पाहत देखील नाहीत. असं असल्यामुळं कोण आपल्यावर प्रेम करतो कोण करत नाही याच्याकडे ते पाहतही नाहीत. दुसरे कोणी कृतकृत्य असतात. जे प्राप्त करायचं असतं ते त्यांनी प्राप्त केलेलं असतं. ते प्रेमस्वरूप झालेले असतात, पण तरी देखील दुसऱ्यांवर प्रेम करावं अशी भावना त्यांच्या ठिकाणी नसते. ते प्रेमस्वरूप असतात आणि आपल्याच कृतकृत्यतेमध्ये निमग्न होऊन गेलेले असतात. भगवंत म्हणतात की तिसरे स्वतःवर कोण प्रेम करतात हे ज्यांना माहीतच नसते असे असतात. त्यांचं वर्तन आपल्याच तऱ्हेने चालू असतं आणि बाहेर अवतीभोवती त्यांचं लक्ष देखील नसतं. त्यामुळं कोण प्रेम करतं आणि कोण करत नाही याचा ते कधी छडाच लावायला जात नाहीत. भगवंत म्हणतात की चौथे जाणून बुजून परोपकारी गुरुतुल्य लोकांचा देखील द्रोह करणारे असतात. इतर लोकांवर तर सोडाच, पण गुरुतुल्य लोकांना देखील ते प्रेम न देता त्यांच्याशी द्रोहानेच एकंदरीत वागतात. पण भगवंत स्वतःच्या प्रेमाचं वर्णन करतात. ते असं म्हणतात की मी तर प्रेम करणाऱ्यांवर सुद्धा प्रेम करत नाही. भगवंत म्हणतात की माझ्यावर प्रेम करणाऱ्यांची चित्तवृत्ती माझ्याकडे नेहमी लागून राहावी म्हणून मी तसं करतो. मी प्राप्त होऊन होऊन पुन्हा पुन्हा लपतो, लपून राहतो. माझं प्रेम मी प्रसंगी प्रगट करत नाही, कारण नाहीशा झालेल्या माझं भक्तांनी चिंतन करावं म्हणून मी त्यांच्याशी असा वागतो. भगवंतांची भक्ताला वेध लावण्याची ही जी तऱ्हा आहे, ही तऱ्हा आगळी वेगळी आहे. ते प्रेमाच्या साम्राज्यातून तुम्हाला दूरही करत नाहीत आणि धड जवळही करत नाहीत. ते तुम्हाला अशा बेताने ठेवतात की तुम्ही त्यांच्यापासून दूर जाता कामा नये आणि पूर्ण जवळ येता कामा नये. पूर्ण जवळ आले तर कदाचित अहंकार येईल आणि अहंकार येऊन त्यांचा परमार्थ नाहीसा होईल. पण जवळ यावं असं भक्ताला मात्र कायम वाटत राहतं. असं वाटत राहिल्यामुळं भक्ताला भगवंतांचा कायम वेध लागतो. त्यांच्या चित्तवृत्ती नेहमी भगवंताकडे जडून राहतात. त्यामुळं भक्ती बळावते. भक्ताचं एकूण कल्याण करण्याचा हेतू भगवंतांच्या या प्रेम करण्याच्या पद्धतीमध्ये आहे. म्हणून भगवंत प्रेम तर करतात, पण पुरती जवळीक न देता मात्र मधूनमधून जवळीक देखील देतात आणि दूर देखील राखतात. परत जवळ येण्याची इच्छा भगवंतांच्या भक्तांनी व्यक्त करावी आणि त्या तळमळीत राहावं, त्या तळमळीत त्याची अधिकाधिक चित्तशुद्धी व्हावी. तो पारमार्थिक साधनेमध्ये पुढे पुढे रमून जावा, त्याला प्रेम मिळावं, भक्ती मिळावी. सगुणाच्या आधाराने निर्गुणाचं देखील त्याला भान निर्माण व्हावं अशी दक्षता भगवंत घेत असतात. पण भगवंत गोपींना मात्र म्हणतात की माझ्यासाठी लोकमर्यादा, वेदोपदेश आणि आपल्या नातलगांना देखील तुम्ही सोडून आलात. तुमची मनोवृत्ती माझ्या ठिकाणीच लागून राहावी म्हणून अप्रत्यक्षपणे तुमच्यावर प्रेम करत मी लपून बसलेलो होतो. तुम्ही रागू नका. हे प्रियांनो, तुम्ही मला प्रिय असणाऱ्या माझ्या तुमच्यावरील प्रेमात दोष बघू नका. घर आणि संसाराच्या तोडायला कठीण अशा बेड्या तुम्ही माझ्यासाठी तोडून दिल्या आणि मला भजू लागलात. माझ्याशी तुमचा हा आत्मिक संयोग सर्वथैव निर्दोष आहे असं भगवंत गोपींना म्हणतात. भगवंतांचं हे गोपींच्या कामाला दिलेलं प्रशस्तीपत्रक आहे. देवांचं आयुष्य जरी मला मिळालं तरी भगवंत गोपींना म्हणतात की तुमच्या या प्रेम, सेवा आणि त्यागाचं ऋण मी फेडू शकणार नाही. म्हणून तुम्हीच मला आपल्या सौजन्याने आपल्या ऋणातून मुक्त करावं असं भगवंत गोपींना विनवणी करू लागले. भगवंतांचं वाक कौशल्य, त्यांची विलक्षण तर्क मांडण्याची हातोटी, प्रेमाने जिंकून घेण्याची कला आणि जे प्रेम करतात त्यांना आपलंसं करण्याची कला, प्रेम करणाऱ्यांना कधीही न आव्हेरणं, हे भगवंतांचं या मधुर प्रेमाचं असं लक्षण आहे. आणि भगवंतांची ही सुमधुर वाणी ऐकून गोपींचा विरहजन्य ताप संपला आणि त्यांचं प्रेम मिळाल्याने गोपींचं मनोरथ देखील पूर्ण झालं. याचा अर्थ आता त्यांचं मनोरथ पूर्ण होण्याच्या घटिका जवळ आल्या. भगवान श्रीकृष्णांच्या प्रेयसी आणि सेविका गोपी एकमेकींच्या हातात हात घालून उभ्या होत्या. ही देखील गोष्ट पाहण्यासारखी आहे की त्यांना एकमेकींचा मत्सर वाटत नव्हता, त्यांना एकमेकींच्या उपस्थितीचा संकोच वाटत नव्हता. आणि भगवंतांनी शुकाचार्यांनी वापरलेले शब्द आहेत, त्या स्त्री रत्नांच्या बरोबर रासक्रीडा सुरू केली. हे महारास प्रकरण त्याचा हा शेवटचा भाग आहे, भगवंतांनी गोपींबरोबर केलेली महारास क्रीडा. तो आपण पुढच्या मंगळवारी पाहू. हरिओम तत्सत. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. नकी जय 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 रघुवीर समर्थ. बोलो नंद के लाल की जय.